सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर श्रोती आहे तुमच्यासोबत. आणि हा रक्षाबंधनाचा दिवस हा सण रेड एफएम जरा वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करत आहे, कारण COVID-19 या काळामध्ये सिस्टर्सने म्हणजेच दवाखान्यातल्या नर्सने आपली खूप काळजी घेतली आहे, आपलं रक्षण केलं आहे. म्हणूनच ऑन दिस रक्षाबंधन रेड एफएम सेज हॅपी सिस्टर्स डे. आणि याच निमित्ताने आपण बोलतो आहोत सिव्हिल हॉस्पिटलच्या नर्स सीमा पगारे यांच्याशी.
सो माझा पहिला प्रश्न सीमाजी हाच असेल की तसंही तुम्ही वर्षभर काम करत असता, वेगवेगळ्या रुग्णांना अगदी घरातल्या मेंबर सारखं ट्रीट करत असता, त्यांची काळजी घेत असता, त्यांची औषधं, त्यांचं खाणं पिणं, सगळ्याच गोष्टी. पण COVID-19 हा फेज तुमच्यासाठी सुद्धा डिफिकल्ट डेफिनेटली असणार आहे, होता आणि आता पुढेही काही वर्ष किंवा काही दिवस महिने असेल. सो हा अनुभव तुमचा कसा होता, कामाचे तास कसे होते, कसं काम सुरू आहे?
आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमधलं येथील जे काम आहे ना COVID-19 साठी हे एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे. यासाठी COVID-19 साठी आमच्याकडे स्पेशल बिल्डिंग म्हणजे कोविड सेंटर तयार केले. हा जो पिरियड आहे COVID-19 हा डेंजर जरी पिरियड असला तरी आम्हाला ज्या पद्धतीने काम करतो आहोत आम्हाला त्याचा एकदम अभिमान आहे की आम्हाला त्या पेशंटची आम्हाला एकदम चांगल्या रीतीने सेवा करण्याची संधी भेटत आहे. आणि यामध्ये असं होतं की COVID-19 ड्युट्या ह्या आमच्या 7 दिवस अशा कंटिन्यू ठेवलेल्या होत्या की सोमवारपासून कंटिन्यू रविवारपर्यंत. यावेळेस आम्हाला आमच्या फॅमिलीपासून पूर्ण दूर राहावं लागत होतं की पूर्ण अहोरात्र आम्ही तिथेच राहत होतो. आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला 7 दिवस पूर्ण घरापासून आली तसं क्वारंटाईन आमच्या घर म्हणजे फॅमिली मेंबरला सेफ ठेवण्यासाठी आम्ही पूर्ण क्वारंटाईन राहत होतो. असं हे काम सुरू होतं आणि आहे.
तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या वयाचे पेशंट बघितले असतील, एखादा असा अनुभव सांगता येईल की जेव्हा तुम्हाला एखाद्या पेशंटने असं म्हटलं आहे की तुम्ही खरंच खूप मनापासून आमची काळजी घेतलीत, घरी जाताना बरं होऊन जाताना असं कोणीतरी कॉम्प्लिमेंट दिलं आहे, कोणीतरी छान विचारपूस केली?
म्हणजे हो हो, मार्च महिन्यामध्ये कोरोना म्हणजे COVID-19 हा जेव्हा आजार आला तेव्हा सगळे अक्षरशः त्यांच्या पद्धतीने इतके झटत होते, म्हणजे आरोग्य सेवा झालं, पोलीस दल झालं, सफाई कामगार झालं, हे त्यांच्या पद्धतीने झटत होते. पण ह्या झटण्याच्या याच्यामध्ये जेव्हा पोलीस दल हे अहोरात्र त्या पद्धतीने काम करत होते आणि सगळ्यात पहिले जास्तीत जास्त प्रमाणात आमच्या इथे पोलीस दलाचे आमचे पेशंट म्हणून ऍडमिट होते, ज्यावेळेस आम्ही त्यांना पूर्ण ट्रीटमेंट दिली आणि ते जेव्हा बरे झाले तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं की खरं तुम्ही ज्या पद्धतीने काम करता आहात त्यामुळे आमच्या ज्या पद्धतीने तुम्ही आम्ही पण आज रक्षक आहोत तर इतर पेशंटला सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने खरंच चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली म्हणून त्यांनी सगळ्यांनी आमचे खूप धन्यवाद केलेले आहेत.
क्या बात है. आणि सिस्टर सीमा पगारे यांच्या सोबतच्या या गप्पा अशाच सुरू राहतील, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 93.5 रेड एफएम, बजाते रहो.